योहाना से पहले पत्र अध्याय 4।
प्रियकरांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा। कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत। जो जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करीतो तो देवापासून आहे। यावरून देवाचा आत्मा ओळखावा। जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही। ख्रिस्त विरोधाचा विरोध हाच आहे, तो येणार आहे हे तुम्ही ऐकले, आणि तो जगात आता आहेच। मुलांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्याचवर तुम्ही जय मिळविला आहे। कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे। ते जगाचे आहेत म्हणून त्यांचे भाषण ऐकीक आहे आणि जग त्यांचे ऐकून घेते। आपण देवापासून आहोत। जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवापासून नाही तो आपले ऐकत नाही। यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखितो। प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करू, कारण प्रीती देवापासून आहे। जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मला आहे व देवाला ओळखतो। जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रेम स्वरूप आहे। देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे यासाठी की आपण त्याच्या द्वारे जिवंत राहावे। यामध्ये देवाची प्रीती आपल्या ठाई प्रगट झाली। प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि स्वपुत्राला आपल्या पातकांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून पाठविले। प्रियजन हो, जर देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे। देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करतो तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते। आपण त्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण यावरून ओळखतो की त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्यास दिले आहे। आम्ही पाहिले आहे व साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा असे पाठविले आहे। येशू देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करीतो त्याच्या ठाई देव राहतो व तो देवाच्या ठाई राहतो। देवाला आपल्या विषयी जी प्रीती आहे ती आपल्याला कळते व आपण तिच्यावर विश्वास ठेविला आहे। देव प्रेम स्वरूप आहे। जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्यामध्ये राहतो। न्यायाच्या दिवसा संबंधाने आपल्या ठाई धैर्य उत्पन्न व्हावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशी पूर्ण झाली आहे। कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहो। प्रेमाच्या ठाई भीती नसते, इतकेच नव्हे तो पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते। भीतीमध्ये शासन असते आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो। त्याने पहिल्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो। मी देवावर प्रीती करीतो असे म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो लबाड आहे, कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्याचवर जो प्रीती करीत नाही त्याच्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करवत नाही। जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही आज्ञा त्याचपासून आपल्याला आहे।